नंतर त्या शत्रुघ्नाला एक दिव्य बाण देऊन श्रीराम त्याला म्हणाले, लोकांना काट्याप्रमाणे चालणाऱ्या त्या लग्नाला तू या बाणाने ठार कर। तो शंकराने दिलेल्या शिवाची पूजा घरातच करतो व जीव जंतूंना खाण्यासाठी आणि नाना प्रकारच्या प्राण्यांचा वध करण्यासाठी अरण्यात जात असतो। तेव्हा जोपर्यंत तो घरी परत येत नाही किंवा वनातच फिरत असतो तोपर्यंत तो हातात धनुष्य घेऊन त्याच्या नगराच्या द्वारात उभा राहा। तो परत आल्यावर रागाने तो त्रिशूळाशिवाय तुझ्याशी युद्ध करेल आणि त्याचवेळी त्याचा वध करणे योग्य होईल। त्या क्रूर लग्नाला ठार केल्यावर तू त्याच्या मधु नावाच्या वनात एक नगर वसव आणि माझ्या आज्ञेनुसार तू तेथेच राहू लाग। तू प्रथम पुढे जाऊन त्या राक्षसाचा वध कर, त्यानंतर तुझ्या मागोमाग 5,000 घोडे, 2,500 रथ, 600 हत्ती आणि 30,000 पायदळ सैन्य तेथे येईल। श्रीरामाने असे सांगून त्याच्या मस्तकाचे अवघरण केले व अनेक आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले आणि मुनींच्या बरोबर शत्रुघ्नाला पाठवून दिले। श्रीरामाने आज्ञा केली होती त्याप्रमाणे शत्रुघ्नाने केले। युद्धामध्ये मधुपुत्र लवणाचा वध करून त्याने मथुरा नगरी वसवली। नंतर लोकांना दान आणि मान देऊन शत्रुघ्नाने सुद्धा मथुरा नगरीला एक समृद्धशाली नगर बनवले। त्या सुमारास वाल्मिकीच्या आश्रमात सीतेने 2 पुत्रांना जन्म दिला। ज्येष्ठ पुत्राला कुश आणि धाकट्याला लव अशी नावे वाल्मिकी मुनीने ठेवली। ते सीतेचे पुत्र क्रमाने विद्यासंपन्न झाले। वाल्मिकी मुनीने त्यांचे उपनयन केले, मग ते वेदाच्या अध्ययनात तत्पर झाले। त्या 2 बालकांना वाल्मिकी मुनीने संपूर्ण रामायण काव्य शिकवले। जे रामायण पूर्वी त्रिपुरनाशक शंकराने पार्वतीला कथन केले होते तेच रामायण वेदाचा अर्थ विस्तृतपणे तपशीलवार कळावा म्हणून वाल्मिकी ऋषीने त्या दोघांना शिकवले। अश्विनी कुमाराप्रमाणे सुंदर आणि गोड आवाजाने ते दोघे कुमार वीणेच्या तालावर रामायण गात वनात फिरत असत। जागोजाग मुनींच्या आवाज समाजात देवाप्रमाणे सुंदर रूप असणाऱ्या त्या दोघांना सर्वत्र रामायण गात असताना पाहून विस्मित झालेले मुनी म्हणत की आम्ही पुष्कळ काळ जगलो, पुष्कळ काळापर्यंत आम्ही सर्व दिशा पाहिल्या, तथापि अनेक गंधर्व, किन्नर, पृथ्वी, स्वर्ग, अनेक पाताळे, नागलोक आणि ब्रह्मलोक इत्यादी ठिकाणी अशा प्रकारचे गायन आणि वादन यातील कौशल्य आम्हाला कुठेच पाहण्यास अथवा ऐकण्यास मिळाले नाही। अशा प्रकारे दररोज सर्व मुनी त्यांची स्तुती करीत असताना ते दोघे वाल्मिकींच्या एकांत आश्रमात सुखाने राहत होते। इकडे सुवर्णमय सीता तयार करून घेऊन अत्यंत तेजस्वी रामाने पुष्कळ दक्षिणेने युक्त असे अश्वमेध इत्यादी यज्ञ केले। त्यावेळी सर्व ऋषी, राजर्षी, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हा यज्ञोत्सव पाहण्याच्या इच्छेने यज्ञ मंडपात आले होते। मुनिश्रेष्ठ वाल्मिकी सुद्धा गायन करणाऱ्या कुशल वाना घेऊन तेथे आले आणि ऋषींच्या साठी तयार केलेल्या निवासस्थानी उतरले। एके दिवशी तेथे एकांतस्थानी शांतपणे बसलेल्या वाल्मिकी मुनींना त्यांची समाधी उतरल्यावर बोलता बोलता कुशाने ज्ञानशास्त्राविषयी पृच्छा केली। तो म्हणाला, हे भगवान, तुमच्याकडून सर्व काही मी संक्षेपाने ऐकू इच्छित आहे। देहधारी जीवाच्या बाबतीत संसारात हा दृढ बंध कसा बरे उत्पन्न होतो आणि संसार हे नाव असणाऱ्या या दृढ बंधनापासून तो देहधारी जीव कसा बरे सुटतो? हे मुनी, तुम्ही सर्वज्ञ आहात, तुमचा शिष्य म्हणून मला तुम्ही हे सर्व सांगा। वाल्मिकी म्हणाले, ऐक, बंध आणि मोक्ष यांचे स्वरूप तसेच बंधनातून सुटण्याचे साधन हे सर्व मी तुला संक्षेपाने सांगतो। ते माझ्याकडून ऐकल्यावर मी जसे सांगेन त्याप्रमाणे तू आचार कर, त्यामुळे तुझे कल्याण होईल, तू जीवनमुक्त होशील। मूलतः देहहीन असणाऱ्या चेतन आत्म्याचे हा देह हेच एक मोठे घर आहे। या देहामध्ये जीवाने अहंकारालाच आपला मंत्री केले आहे। हा अहंकार त्यानेच कल्पिलेला आहे। देह आणि घर यावरील स्वतःचा अहंकार तो चिदात्म्यावर आरोपित करतो, मग त्याच्याशी तादात्म्य होऊन तो आपल्या सर्व क्रिया चिदानंद आत्म्यावर आरोपित करतो। त्या अहंकारामुळे व्याप्त झालेला देहधारी जीव हा त्या अहंकाराने प्रेरित होऊन संकल्परूपी बेडीने बद्ध होतो आणि तो रात्रंदिवस पुत्र, पत्नी, घर इत्यादींचा संकल्प करीत राहतो। असा संकल्प करणारा देहधारी जीव स्वतःच सर्वदा शोक करीत राहतो। त्या अहंकाराचे उत्तम, मध्यम आणि अधम असे 3 प्रकारचे देह आहेत। त्यांना अनुक्रमाने सत्व, रज आणि तम अशी नावे आहेत। हे तिन्ही देह जगाच्या स्थितीत धारण आहेत। तामस संकल्पामुळे तामस क्रिया केल्याने तमोगुण जीव, कृमी, किडे इत्यादी योनीमध्ये पडतो। सात्विक संकल्पाचा जीव हा धर्म व ज्ञान यामध्ये तत्पर असल्यामुळे सहजपणे मोक्ष साम्राज्याजवळ राहतो आणि राजस्व संकल्प असलेला जीव लोकव्यवहार सांभाळत पुत्र आणि स्त्री यांच्यामध्ये अनुरक्त असतो. हे महान बुद्धिमंता, जेव्हा पुरुष संकल्पाच्या त्रिविध रूपांचा त्याग करतो त्यावेळी चित्ताचे लय झाल्यावर त्याला परमपद प्राप्त होते. म्हणून विषयासंबंधीचे सर्व विचार टाकून आणि मनानेच मनाचे नियमन करून तू बाह्य आणि अंतर अशा विषयाबद्दलच्या संकल्पाचा नाश कर. हे वत्सा, पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग येथे राहून जरी तू हजारो वर्षे कठोर तप केलेस तरी संसाराच्या बंधनातून सुटण्यास संकल्पाच्या नाशाखेरीज अन्य कोणताही उपाय तुला सापडणार नाही. म्हणून बाधारहित स्वानंद स्वरूप आणि परमपावन अशा संकल्पनाशासाठी तू धैर्यपूर्वक खूप प्रयत्न कर. हे तात, सर्व भाव हे संकल्परूपी तंतूने विणले जातात असे म्हटले जाते. हा तंतू तुटताच संसारातील अन्य भौतिक ऐश्वर कुठे जाते हे आपणास कळत नाही. म्हणून संकल्परहित होऊन प्रारब्धाने जसा प्राप्त झाला आहे तसा व्यवहार करण्यात तू तत्पर राहा. संकल्पाचे जाळे नष्ट झाल्यावर जीव हा ब्रह्मत्व प्राप्त करून घेतो. परमार्थाचे ज्ञान प्राप्त करून घेऊन फार मोठे असे विकल्पाचे जाळे तो बळजबरीने दूर सार आणि सतत आनंद मिळवण्यासाठी चित्तवृत्ती संपूर्णपणे लीन करून ते तू ते अद्वितीय पद प्राप्त करून घे. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे उत्तरकांडे षष्ठ सर्ग.